जूनच्या मध्यावर एका विशिष्ट समाजाला मुक्तता मिळते आणि एक विशिष्ट समाज पुन्हा एकदा त्याच चक्रात अडकतो. 2 महिने घरात कोंडलेल्या चक्रीवादळांच्या पोटाला, हाताला आणि डोक्याला खाद्य देऊन शिणलेला आई किंवा पालक नावाचा समाज जरासा मुक्त होतो आणि सगळी चक्रीवादळं सुतात, गणवेश इत्यादी घालून सकाळी 7 वाजल्यापासून विविध वेळांना व्हॅन, सायकली, आईबापांच्या स्कूटरी, क्वचित कोणी पायी असे शिकायला जातात. बच्चा स्कूल जा रहा है अशा गहिवरल्या कवितासुद्धा होतात कवींना. या पालक मुक्तीच्या तहातली एक अट मात्र वर्षभर आईला सुटत नाही. रोज त्याची चिंता, नियोजन, आल्यावर चर्चा म्हणजे उलट तपासणी, सफाई, अजब तोडगे इत्यादी इत्यादी इत्यादी. ती अट म्हणजे शाळेचा डबा. पालक आणि पाल्य यांच्या शाळेच्या डब्याबद्दलच्या इच्छांचा किंवा अपेक्षांचा लसाळी काढला तर तो असा येतो, आकाराने लहान पाहिजे, पोट भरलं पाहिजे, पौष्टिक पाहिजे, चविष्ट पाहिजे, कोरडा कोरडा नको, पण डब्यातनं रस बाहेर येईल इतका पातळही नको, पटकन खाऊन व्हायला हवा, शाळेच्या नियमात बसणारा हवा, मित्रमैत्रिणींमध्ये अभिमानाने खाता यायला हवा, तिथं पचका व्हायला नको, चटकन तयार होणारा हवा, थंड झाला तरी चव टिकून राहायला हवी. हे 11 पॉईंट्स काढलेत. त्याशिवाय नूडल्स, बजेट, शाळेचं कॅन्टीन, शाळेबाहेर किंवा वाटेवर काहीतरी भारी मिळत असणं, असं स्थल आर्थिक स्थिती सापेक्ष मुद्देही असूच शकतात. यूट्यूबवर चक्कर मारली तर शाळेचा डबा या विषयाला वाहिलेले साधारण 100 एपिसोड मिळतात. हे दरवर्षी येतात. किती डबे हाही एक मुद्दा असू शकतो, कारण रिक्षा किंवा व्हॅनमध्येच मूल अर्धा पाऊण तास असेल तर ते भुकेनी खरंच व्याकुळतं आणि आपल्याला भूक लागलेली आहे हेही कित्येक गुणी बाळांना समजतच नाही. मग उगाच चिडचिड होते, गळाल्यासारखं होतं, दमून जातात बाळं. त्यामुळे कदाचित जाताना रिक्षात तोंडात टाकायला आणि येईपर्यंत काहीतरी छोटंसं हे पुरवणी डबे पण लागू शकतात. तर 15 मिनिटात होणारे, चवीत व्हरायटी देऊ शकणारे, थंड झाल्यावरही चांगले लागणारे, कमी तेलकट इत्यादी, शिवाय पौष्टिक, खिशाला परवडणारे आणि नेहमी प्रत्येकाला करता येतील असे डब्याचे पदार्थ, तेही नैसर्गिक जीवनशैलीला अनुसरून आज मी तुम्हाला सांगणार आहे. दिल थांब के बैठो. नमस्कार. प्रकृती आरोग्याच्या पॉडकास्टच्या या 32व्या भागात तुमचं स्वागत. मी विदुरा टोकेकर आणि तुम्ही ऐकताय प्रकृती आरोग्याचा पॉडकास्टचा 32व्या भाग. निसर्गानं दिलेलं शरीर तंदुरुस्त राखायला निसर्गच मदत करतो, आपण त्यात कमीत कमी ढवळाढवळ करायची. तर डबा. एक डबा फळाचा. वेळ 0 मिनिटे. पोट भरतं. पोषण मूल्य उत्कृष्ट. तयार अन्नपदार्थापेक्षा स्वस्त. चव उत्तम. खाऊन संपलं की रिकामा डबा वागवायची कटकट नाही. कोणती फळं देता येतात? सर्व प्रिय केळं, पेरू, चिक्कू, जांभळं, पेअर, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, बोरं, सफरचंद यांना 0 मिनिटं. आणि काही मिनिटं खर्च करून डब्यात भरून देण्यासाठी मग कलिंगड आहे, पपई आहे, खरबूज, डाळिंब, अननस, फणसाचे गरे, आणखी तुमच्या भागात जी काही फळं ज्या ऋतूत मिळत असतील ती सर्व. हा डबा मुलांनी पहिल्यांदा खावा असं आपण त्यांना सुचवू शकतो. हा डबा ते अक्षरशः खिशात घालून नेऊ शकतात. पोट भरतं, तत्काळ ऊर्जा मिळते, ब्रेकफास्टसाठी सर्वोत्तम. दुसरा डबा मिलेट्स आणि भाज्या. याला वेळ आणि नियोजन लागतं, पण नियोजन व्यवस्थित असेल तर साधारण 10 मिनिटात डबा तयार होऊ शकतो. वऱ्याच्या तांदुळाचा उपमा, बाजरीचा खिचडा, ज्वारी, बाजरी, मका, वरई, नाचणी यातल्या कुठल्याही पिठांची धिरडी न आंबवता किंवा सोडाही न घालता यात कोणत्याही भाज्या घालू शकता, रंगीबेरंगी करू शकता, मुलांच्या आवडीची थीम आपण करू शकतो, पालकांच्या प्रतिभाशक्तीला भरपूर खाद्य. टम्म फुगलेली भाकरी फोडून त्यात भाजी भरून पिता ब्रेडचा इफेक्ट तुम्ही देऊ शकता. कधी हुरडा मिळाला गावाकडचा तर त्याचे मजेदार पदार्थ करता येतात. गोड खाऊ, तिखट खाऊ सगळ्यांसाठी चवीढवी याच्यात करता येतात. हा डबा पटकन खाऊन होतो, पोट भरपूर भरतं, पचायला थोडा वेळ लागतो त्यामुळे लगेच भूक होत नाही. या पदार्थांमध्ये नारळ, कोथिंबीर, लिंबू घालायला अजिबात विसरायचं नाही. गोड करताना गूळ, खजूर, मध यांचे प्रयोग करा. कधीतरी इडलीही करू शकता, त्याच्यानंतर दडपे पोहे करू शकता, त्यातही वेगवेगळे प्रयोग करू शकता. याच डब्यात कोशिंबीर द्या. किती प्रकारच्या आणि कशा कशाच्या कोशिंबिरी करता येतात हे आपण आधीच्या मला वाटतं 2-3 भागांमध्ये तरी पाहिलं असेल. त्यामुळे स्वयंपाकाचं नियोजन हा एपिसोड ऐका, किंवा वाढत्या वयाच्या मुलांचा आहार हे एपिसोड नक्की ऐका आणि त्याच्यातल्या सगळ्या कोशिंबिरी करून बघा. तिसरा डबा हा डब्यातून डब्यातचा, म्हणजे आठवड्यातून एकदा हा घरी करून डब्यात भरून ठेवता येतो. यात चिवडा, हो चिवडा, आपल्या पोह्यांचा चिवडा, त्याच्यात शेंगदाणे, काजू, कढीपत्ता, डाळ, मिरची, तीळ, पोहे हे सगळे पदार्थ योग्य प्रमाणात असतात. फक्त आपल्याला तेलात काहीही तळून चिवडा करायचा नाही. सगळं छान भाजून घेतलं आणि फोडणीत घातलं की उत्तम स्वाद येतो. काहीही कोरडा, पांढरा, काटकसरी वगैरे दिसत नाही, किंवा बेचव चांबटही होत नाही. तळलेल्या पोह्यांचा, तळलेल्या मक्याच्या पोह्यांचा, बटाट्याच्या किसाचा तळलेला हे चिवडे मात्र शक्यतो डब्यात नको. क्वचित कधीतरी चालतील, पण त्यावेळी इतर डबे फळं, कोशिंबिरी यांचे ठेवायचे. या डब्यात तुम्ही लाडू वड्यांचे प्रयोग करू शकता. चिक्की, गुडदाणी, गुळपापडी, सत्तूच्या पिठाचे लाडू, वड्या याच्यातच येतील. गोडघाशा मुलांच्या पालकांना या डब्याची फार चिंता करावी लागत नाही. हे पदार्थ सहज सुचतात. ज्यांना गोड अगदीच नको त्यांना मग भोपळ्याचे वडे, भरड धान्यांचे तिखट किंवा नमकीन, तऱ्हेतऱ्हेचे शंकरपाळे हे मात्र तळून चांगले लागतात. तेव्हा बाकीच्या डब्यांमध्ये काय घालायचं आपल्याला माहिती आहे. भाजणीचे वडे आपण ह्याच्यातच करू शकतो. मुलांना पैसे देऊन काहीतरी विकत घेऊन खाण्याची इच्छा होते, तर त्यांना काय विकत घ्यायचं याचं प्रशिक्षण पालकांनी सोदाहरण आणि स्वतःच्या वर्तनातून द्यावं लागतं. ऊसाचा रस, नीरा, फळांचा रस, फळं हे मुलांना पैसे देऊन विकत घेता येतं. ज्या गोष्टीसाठी पैसे घेतले त्याच गोष्टीसाठी ते खर्च झाले पाहिजेत हा एक अत्यंत महत्त्वाचा धडा पालक मुलांना देत असतीलच. त्यामुळे हे विकत घेण्यासाठी पैसे घेतले असतील तर यांच्यातल्याच गोष्टी विकत घेतल्या गेल्या पाहिजेत. आता बघा, आपण याच्यात नूडल्स, फरसाण, शेव, चकल्या, केक, बिस्किटं यांचा उल्लेखही केलेला नाही. ब्रेड, सँडविचेस याच्यात नाहीत. खारवलेले, गोडवलेले, ज्याचं व्यसन किंवा चटक लागू शकते असा एकही पदार्थ यात नाही. हे थोडं चालू जगा वेगळं वाटत असेल, पण हेच बरोबर आहे. यामुळेच मुलं आजारी पडत नाहीत, जोमाने वाढतात, आनंदी राहतात. पालकांनी एक ग्रुप करून सगळीच मुलं असेच डबे आणतील अशी युक्ती केली तर पीअर प्रेशर उलट्या अर्थाने काम करायला लागेल. शाळेनेही पोळीभाजीला मिलेट्सचा पर्याय खुला ठेवावा. कॅन्टीनमध्ये असे पदार्थ मिळतील अशी सोय करावी. बाकी मग आपल्याला हवी ती गोष्ट मुलांकडून कशी करून घ्यायची याचं ज्ञान मुलांच्या उपजत पालकांना येतच. शाळासुद्धा काही नियम करू शकतात, काही प्रोत्साहन देऊ शकतात, असं करूच शकतात. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आधीच्या इतर एपिसोड्समध्ये येऊन गेलेलीच आहे. सकाळी वेळेवर आवरण्याच्या नादात मुलांच्या घशाखाली दूध उतरवण्याचा आटापिटा पालक करतात तो अगदी बंद करावा. मग त्यात साखर, रंगीत सुवासिक भुकट्या घालून का होईना ते दूध त्यांनी प्यावं याचा अजिबात आग्रह न धरता ते लक्ष, ती एनर्जी ही मूल शाळेत जाण्यापूर्वी सकाळी शी करून जात आहे याच्याकडे द्यावं. उशीर झाला तर एक वेळ आंघोळ शाळेतनं आल्यावर केली तरी चालेल, पण सकाळी उठल्यावर मुलाचं पोट साफ व्हायला हवं आणि शाळेतसुद्धा चांगली, स्वच्छ, भरपूर पाण्याची सोय असलेली स्वच्छतागृह असावीत आणि मुलांना ज्यावेळी जायला लागेल त्यावेळी त्याची मुभा या सोयी सवलती शाळांनी उपलब्ध करून द्याव्या अशी शाळांना कळकळीची विनंती आहे. असे डबे सर्व लसावी पूर्ण करतात, मुलांच्या गरजा पूर्ण करतात, मुलं दिवसभर उत्साही आणि आनंदी राहतात. यात प्रचंड व्हरायटी करता येते. बनाने में आसान, खाने में मजेदार हे पदार्थ आहेत. असे डबे वर्षभर दिल्यावर मुलांना आयुष्यभरासाठी चांगल्या सवयी लागतात, त्यांची चव डेव्हलप होते आणि त्यांच्या निमित्ताने जाता जाता पालकांनाही 4 चांगल्या सवयी लागतात हा उपफायदा. तुम्ही शाळेच्या डब्यात काय पदार्थ देता, काय प्रयोग करता, कमी प्रक्रिया केलेले, नैसर्गिक पोषण मूल्य अबाधित ठेवणारे डबे तुम्ही कसे देता हे मला जरूर कळवा. डब्यांमध्ये हे प्रयोग केल्याने तुम्हाला आणि तुमच्या मुलांना काय काय फायदे जाणवले हेही नक्की सांगा. आणि असे डबे करताना तुम्हाला काही अडचणी वाटत असतील तर त्याही मला सांगा नक्की. आपण त्याच्यावरती मार्ग शोधू. धन्यवाद मंडळी हा एपिसोड शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल. चला तर मग आठवड्यावर रोज व्यायाम करूया, दोनदाचं जेवूया, किमान 7 तास सलग झोप घेऊया, ताजी फळं भाज्या भरपूर खाऊया, नकारात्मक विचारांच्या विषापासून दूर राहूया, मज्जा करूया. पुन्हा भेटूया लवकरच.